आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. न्याय पक्षकाराच्या दारात पोहोचण्याच्या दृष्टीनं मंडणगडचं न्यायालय महत्वाचं ठरणार असल्याचं सरन्यायाधीश भूषण गवई यांचं प्रतिपादन. नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षण सोडत उद्या जाहीर होणार. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं 5 नव्या ई वाचनालयांसाठी 32 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आणि 10व्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं 7 ते 18 नोव्हेंबर दरम्यान आयोजन. देशभरातील कलाकार होणार सहभागी. आता सविस्तर बातम्या. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही नसेल तर राजकीय लोकशाहीचा उपयोग होत नाही असं डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. न्याय पक्षकाराच्या शेवटच्या घटकाच्या दारात पोहोचला पाहिजे आणि त्यादृष्टीनं मंडणगडचं हे न्यायालय महत्वाचं ठरणार आहे असं प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं. मंडणगडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतरच्या सभेत ते आज बोलत होते.
सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण होणार नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही काही अर्थाची नाही असं आपल्या 25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं. आणि आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतो ठिकठिकाणी न्यायालय उभार करतो इट इज वन ऑफ द वेज ऑफ द जस्टिस रिचिंग टू द डोर स्टेप्स ऑफ द लिटिगन. न्याय हा पक्षकाराच्या दारात पोहोचला पाहिजे आणि म्हणून डिसेंट्रलायझेशनला मान्य करतो ठिकठिकाणी न्यायालय उभार करतो.
सरन्यायाधीश गवई यांनी न्यायालयाच्या प्रांगणात उभारलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही केलं. हे डॉ आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असलेलं देशातील एकमेव न्यायालय ठरलं आहे. डॉ आंबेडकरांच्या जीवनातील काही प्रसंगांची शिल्पही इथं साकारण्यात आली आहेत. मंडणगडचं नवं न्यायालय हे सुमारे 4 ते 4.5 लाख लोकांना मध्यवर्ती पडेल त्यामुळे त्यांचा प्रवास आणि पैसे वाचतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
न्यायालय याकरता महत्वाचं आहे की आज आपण विचार केला तर इथनं रत्नागिरी जवळपास 150 किलोमीटर आहे. जवळपास 4-4.5 लाख लोकांना हे न्यायालय मध्यवर्ती पडणार आहे. त्याच्यामुळे लोकांचा जो काही प्रवास आहे तो प्रवास हा मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. लोकांचे पैसे त्याच्यामध्ये वाचणार आहे. त्याची गती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की केवळ एक इमारत किंवा एक न्यायालय नाही तर लोकांकरता न्यायदानाची व्यवस्था एक गतिशील व्यवस्था या निमित्ताने तयार झालेली आहे.
राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव ज्या मंडणगड तालुक्यात आहे तिथं न्यायालय उभं राहणं हा बाबासाहेबांच्या वारशाचा गौरव असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी म्हटलं. महाराष्ट्रातल्या 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र मिळालं आहे. या यादीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागावसह पालघरमधल्या पर्णका तसंच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर या किनाऱ्यांचा समावेश आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती जाहीर केली. जागतिक स्तरावर स्वच्छ सुंदर आणि पर्यावरणपूरक समुद्र किनाऱ्यांना डेन्मार्कच्या फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन संस्थेकडून 33 निकषांच्या मूल्यमापनातून हे मानांकन दिलं जातं. नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगानं नागपूर जिल्हा परिषद विभागाच्या सदस्यांचा आरक्षण सोडत कार्यक्रम उद्या दुपारी 1 वाजता नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात होणार आहे. त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या 13 पंचायत समितीतील निर्वाचक सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देखील उद्या 1 वाजता संबंधित तालुका मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगानं जिल्ह्यातील सर्व नागरिकांना उपस्थित राहणार असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी केलं आहे. अंड्यांबद्दल असलेल्या गैरसमजांना दूर करून समाजात त्यांच्या पौष्टिक मूल्यांविषयी जनजागृती करण्यासाठी आज सकाळी जागतिक अंडी दिनाचं औचित्य साधून शेफ विष्णू मनोहर यांनी तब्बल 5001 अंड्यांची भुर्जी तयार करत विश्वविक्रम केला. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ माफसू अंतर्गत नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या कुक्कुटपालनशास्त्र विभागानं शेफ विष्णू मनोहर यांच्या सहकार्यानं हा आगळा वेगळा उपक्रम राबवला. आज पहाटे 5:30 वाजता सेमिनरी हिल्स परिसरातील पशुवैद्यक महाविद्यालयाच्या आवारात या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. भुर्जी तयार करण्याची प्रक्रिया सकाळी 9 वाजेपर्यंत चालली. हजारोंच्या संख्येनं जमलेले नागरिक यावेळी भुर्जीची चव घेत विश्वविक्रमाचे साक्षीदार बनले. विकसित भारत बिल्डथॉन राष्ट्रीय स्पर्धा उद्या आयोजित करण्यात आली आहे. देशभरात शालेय विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष रचनात्मकतेला प्रोत्साहन देण्यासह स्वदेशी, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत या संकल्पनांवर आधारित ही अभिनव स्पर्धा आहे. यात लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे देशभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांचे संघ आपल्या विशेष प्रकल्पांसह संबंधित कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीनं सहभागी होतील. बुलढाणा जिल्ह्यात चांदी खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या खामगाव शहरात गेल्या 2 दिवसात चांदीचा भाव 30,000 वधारला आहे. चांदी खरेदीची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून आता 1 किलो चांदी खरेदीसाठी ग्राहकांना 1,72,000 मोजावे लागत आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शहरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं जिल्हा नियोजन समिती अंतर्गत 5 नव्या ई वाचनालयांचं कार्य सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात नव्यानं सुरू होणारी ई वाचनालयं या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. याकरता 39 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मनपातर्फे सध्या 9 ई वाचनालयं संचालित होत आहेत. यामध्ये 3 स्मार्ट सिटी ई वाचनालयं, मनपा कर्मचारीद्वारा संचलित 4 आणि स्वयंसेवी संस्था महिला बचत गटाद्वारे संचलित 2 वाचनालयं आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सव 2025 यंदाचं 10वं वर्ष असून हा महोत्सव येत्या 7 ते 18 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष तसंच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात बावनकुळे यांच्या हस्ते महोत्सव स्थळाचं भूमिपूजन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यंदा महोत्सवाचं 10वं पर्व असून देशभरातील हजारो कलाकार या सांस्कृतिक पर्वात सहभागी होणार आहेत. नागपूर, महाराष्ट्र आणि देशाला भेट ठरणारा हा महोत्सव सर्व नागपूरकरांसाठी आनंदाचा सोहळा ठरेल अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नागपूरचे बालकवी आणि कार्यकर्ते प्रसेनजीत गायकवाड यांच्या काय तसे मी करू या बालकविता संग्रहाला नारायण सुर्वे विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. नाशिकमध्ये 15 ऑक्टोबरला होणाऱ्या नारायण सुर्वे साहित्य संमेलनात गायकवाड यांना हा पुरस्कार देऊन सन्मान केला जाईल. कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे हे साहित्य संमेलन होत आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे यावेळी प्रमुख पाहुणे असतील तर साहित्यिक उत्तम कांबळे अध्यक्षस्थानी असतील. जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री रोजगार मेळाव्याचं आयोजन सुरू आहे. जास्तीत जास्त युवक युवतींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी दर महिन्याला हा उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तथा युवा फाउंडेशन आणि नॅशनल रिअल इस्टेट काउन्सिल विदर्भाच्या वतीनं महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी इथं पालकमंत्री रोजगार मेळावा 2.0 आयोजन करण्यात आलं. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या 3रऱ्या दिवशी वेस्ट इंडिजवर फॉलोऑनची नामुष्की आली. कुलदीप यादव याच्या भेदक माऱ्यामुळे वेस्ट इंडिजला पहिल्या डावात फक्त 248 धावा करता आल्या तर भारतानं 5 गड्यांच्या मोबदल्यात 518 धावांवर डाव घोषित केला. 3रऱ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी कालच्या 4 गडी बाद 140 या धावसंख्येवरून खेळायला सुरुवात केली. दिवसाअखेर वेस्ट इंडिजच्या 2 बाद 173 धावा झाल्या आहेत. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर सुरू आहे. विशाखापट्टणम इथं भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरू झाला. ऑस्ट्रेलियन संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतीय संघाच्या 45 षटकात 6 गडी बाद 310 धावा झाल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. न्याय पक्षकाराच्या दारात पोहोचण्याच्या दृष्टीनं मंडणगडचं न्यायालय महत्वाचं ठरणार असल्याचं सरन्यायाधीश भूषण गवई यांचं प्रतिपादन. नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 आरक्षण सोडत उद्या जाहीर होणार. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं 5 नव्या ई वाचनालयांसाठी 32 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आणि 10व्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं 7 ते 18 नोव्हेंबर दरम्यान आयोजन. देशभरातील कलाकार होणार सहभागी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.